आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात। पीयूष गोयल, भारती पवार, वर्षा गायकवाड यांच्यासह राज्यातल्या 264 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं निधन। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पुरुष दुहेरीचं विजेतेपद। आणि मान्सून निकोबार बेटांमध्ये दाखल, राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्यासाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। राज्यात 13 तर देशभरात 49 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे। मतदान शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। पुरेशी सावली, पिण्याचं पाणी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधांसह मतदान केंद्र सज्ज आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना आणि राज्य यंत्रणांना उष्ण हवामानाचं व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे। राज्यात या टप्प्यात 24,579 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी 7,000 मतदान यंत्रांचं वाटप करण्यात आलं असून 4,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। दिंडोरीसाठी 1,922 तर नाशिकसाठी 1,910 मतदान केंद्र आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये 24, कल्याण लोकसभा मतदारसंघात 28, धुळे लोकसभा मतदारसंघात 18 आणि भिवंडी मतदारसंघात 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान ठाणे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसंच मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत। गुलाबी रंगानं महिला, पिवळ्या रंगानं युवा तर निळ्या रंगानं दिव्यांग मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत। भिवंडीतल्या मतदान केंद्रावर आगरी कोळी संस्कृतीचं दर्शन होणार आहे। जुहू चौपाटीवर वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी वाळू शिल्प साकारून मतदान करण्याचा संदेश दिला आहे। या टप्प्यात सर्वाधिक मतदान केंद्र मुरबाडमध्ये तर सर्वात कमी उल्हासनगरमध्ये आहेत। ठाणे जिल्ह्यात 6,604 मतदान केंद्रांपैकी 3,325 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात येणार आहे तर अत्यावश्यक सेवेतल्या 633 कर्मचाऱ्यांनी टपालाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे। धुळ्यात देखील पोलीस प्रशासनानं मतदान शांततेत पार पडण्याच्या दृष्टीनं जय्यत तयारी केली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिक माहिती दिली। ते म्हणाले,
आपल्याकडे धुळे पार्लमेंटरी वोटिंग हे सोमवारी 20 मे रोजी आहे, त्याकरिता पोलीस प्रशासन सर्वतोपरी अंगाने सज्ज आहे आणि आपला लोकल पोलीस स्टेशनचा बंदोबस्त देखील आपण मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। या अनुषंगाने आपण यापूर्वीच मोठ्या प्रमाणात एरिया डॉमिनेशन देखील केलेलं आहे, जे संवेदनशील भाग आहे त्याच्यामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात रूट मार्च घेतलेले आहेत। या बंदोबस्तामध्ये पोलीस बूथच्या अनुषंगाने आपण सेक्टर पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात लावलेलं आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की कोणत्याही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये अथवा आपल्याला असं काही जाणीव वाटलं तरी तात्काळ संबंधित पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन यांना त्याच्याबद्दल माहिती द्यावी आणि निर्भीडपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवावा।
राज्यात एकंदर 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून अरविंद सावंत, पीयूष गोयल, अमोल किर्तीकर, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, भारती पवार आदी प्रमुख उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे। राज्यातला आजचा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे, मात्र उर्वरित 2 टप्प्यातलं मतदान 1 जून पर्यंत होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं विविध ठिकाणांहून एकंदर 8,889 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये जवळपास 4,000 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा समावेश आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पंढरपूर इथं येत्या 17 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होत आहे. यात्रा कालावधीत भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन 7 ते 24 जुलै या कालावधीत विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन 24 तास सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आलं असल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावण्यास किंवा स्पीकरच्या भिंती उभ्या करण्यास पुणे जिल्हा प्रशासनानं मनाई केली आहे. वारकरी महामंडळानं ही मागणी केली होती. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातला पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर घटतोय. त्यातच दुष्काळाचं संकट ओढवल्यानं उजनी काठावरची ऊस केळी आदी नगदी पिकं पाण्यावाचून सुकून चालली आहेत. यंदा उजनी धरणात केवळ 60.66% पाणीसाठा होऊ शकला होता. वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंड सेवा देण्यासाठी उपकेंद्रात करण्यात आलेल्या कार्यामुळे विदर्भात प्रथमच 4 विद्युत उपकेंद्रांना ISO मानांकन मिळालं आहे. ही चारही उपकेंद्र अकोला शहरातली आहेत. लातूर शहरातल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. खासगी मालमत्तांवर लावण्यात आलेले जाहिरात फलक त्याच्या सांगाड्यासह काढून न घेतल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यात कवठे महाकाळ तालुक्यातल्या हिंगणगाव इथं प्लास्टिक निर्मूलन दिवस राबवण्यात आला. यावेळी 47 किलो प्लास्टिकचं संकलन करण्यात आलं. या मोहिमेमुळे सांगली जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा ध्यास असल्याचं मत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी व्यक्त केलं. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गाळमुक्त धरण आणि गाळीयुक्त शेती योजनेला बुलडाणा शहरालगत येळगाव धरण परिसरात सुरुवात झाली. विविध शासकीय संस्था, खासगी कंपन्या आणि राज्य शासनानं संयुक्तपणे हा उपक्रम राबवला आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं काल सातारा जिल्ह्यातल्या भुईंज इथल्या निवासस्थानी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भुईंज गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचं 4 वेळा तर सातारा लोकसभा मतदारसंघाचं 3 वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर त्यांनी 1997 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. प्रतापराव भोसले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असल्याच्या भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. बँकॉकमध्ये काल झालेल्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग या जोडीनं चीनच्या प्रतिस्पर्धी जोडीचा 21-15 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. बुलडाणा जिल्ह्याच्या तापमानात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होते. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयाच्या उष्माघात कक्षामध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत असून आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात काल विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. पुण्यातही काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. हवामान. मान्सून निकोबार बेटांवर दाखल झाला असल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं. येत्या 31 मेपर्यंत मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडेल तर कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात. पियुष गोयल, भारती पवार, वर्षा गायकवाड यांच्यासह राज्यातल्या 264 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं निधन. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि मॉन्सून निकोबार बेटांवर दाखल, राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.